In last week, as we were looking at this passage, we saw the Lord giving a diagnosis for covetousness.
मागच्या हप्त्यामध्ये आपण बघितलं होतं की कशा रीतीने प्रभू त्या ठिकाणी आपल्याला दाखवून देत आहे, आपल्याला सहाय्य करत आहे की जे लोभेपणाचं पाप काय आहे ते बघण्याकरिता.
पण आफ्टर दिस दिस मॉर्निंग एज वी स्टडी टुगेदर विल शो अस द क्योर फॉर कोवेटसनेस.
आणि आजचं जो सकाळचा आपण शास्त्र उतारा बघणार आहोत तो आपल्याला या ठिकाणी दाखवून देणार आहे की जो लोभेपणाचं पाप जे आहे त्यावर उपाय काय आहे ते.
रिमेंबर दिस आर द वर्ड्स ऑफ जीसस. ही हॅज डायग्नोज द प्रॉब्लेम with the mirror of his word.
आणि मग या ठिकाणी येशू ख्रिस्ताची ही शिकवण आहे आणि त्याने त्या ठिकाणी लोभेपणाविषयीचं जे पाप आहे त्याची त्या ठिकाणी त्याने त्याचा शोध लावलेला आहे, त्याने ते शोधून काढलेलं आहे.
Now the Lord is giving us direction. He's showing us how we may by the gospel and by the spirit and by faith overcome this wicked sin, this pervasive sin, this horrible sin of covetousness.
आणि मग आजच्या सकाळच्या वेळेस जे पुढील शास्त्र उत्तर आहे त्याच्याद्वारे त्या ठिकाणी तो आपल्याला दाखवून देत आहे की कशा रीतीने सुवार्थाच्या सहाय्याने आपण जे भयानक अशा प्रकारचं जे लोभीपणाचं पाप आहे त्याच्यावर जय मिळवू शकतो.
Let's read together Luke 12 from verse 22 to verse 34. If you have your English Bibles, follow along as Akash will read in Marathi.
यावेळेस आपण ऋकुश्व वर्तमान याचा 12वा अध्याय आणि वचन 22 ते 34 ही बघणार आहोत. मी मराठीमध्ये वाचणार आहे, तर कृपया तुम्ही तुमच्या पवित्र शास्त्रामध्ये बघा. तेव्हा त्याने आपल्या शिष्यांना म्हटले, म्हणून मी तुम्हाला सांगतो, आपण काय खावे असे आपल्या जीवाची अथवा आपण काय पांघरावे असे आपल्या शरीराची चिंता करीत बसू नका. कारण अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रापेक्षा शरीर अधिक आहे. कावळ्यांचा विचार करा, ते पेरित नाही व कापणीही करीत नाही, त्यात कणगी नाही व कोठारही नाही, तरी देव त्यांचे पोषण करीतो. पाखरांपेक्षा तुम्ही कितीतरी श्रेष्ठ आहात. तसे चिंता करून आपल्या आयुष्याची दुरी हातभर वाढाव्यास तुम्हामध्ये कोण समर्थ आहे? म्हणून अति लहान गोष्ट देखील जर तुमच्याने होत नसेल तर इतर गोष्टीविषयी का चिंता करीत बसता? फुले कशी वाढतात यांचा विचार करा, ती कष्ट करीत नाही व कांतीत नाही. तरी मी तुम्हाला सांगतो, सलमोन देखील आपल्या सर्व वैभवात त्यातल्या एकासारखाही सजला नव्हता. जे गवत रानात आज आहे व उद्या भट्टीत टाकले जाते त्याला जर देव असा पोशाख घालतो तर अहो अल्पविश्वासू जनू हो, तो तुम्हाला किती विशेष करून पोशाख घालेल. तसेच काय खावे किंवा काय प्यावे ह्यांच्या मागे लागू नका अथवा मनात अस्वस्थ राहू नका. कारण जगातील राष्ट्रे या सर्व गोष्टी मिळण्याची धडपड करीतात, परंतु तुम्हाला त्यांची गरज आहे हे तुमच्या पित्याला ठाऊक आहे. तर तुम्ही त्याचे राज्य मिळवण्यास जाता, म्हणजे त्याचबरोबर ह्याही गोष्टी तुम्हाला मिळतील. हे लहान कळपा घेऊ नको, कारण तुम्हाला ते राज्य द्यावे हे तुमच्या पित्याला बरे वाटले आहे. जे तुमचे आहे ते विकून दानधर्म करा. तसेच स्वर्गातील अक्षय धनाचा जीर्ण न होणाऱ्या थैल्या आपणासाठी करून ठेवा. तेथे चोर येत नाही व कसर लागत नाही. कारण जेथे तुमचे धन आहे तेथे तुमचे मनही लागेल.
As we said last week, covetousness is a persistent sin.
आणि मग जसं आपण मागच्या हप्त्यामध्ये आपण पाहिलं होतं की लोभीपणा हे सातत्यात असणारं पाप आहे.
But it's important for us to realize that covetousness is not just about money.
आणि मग मला या ठिकाणी ही गोष्ट देखील आपल्याला समजून घेणं गरजेचे आहे की लोभीपणा ही फक्त त्या ठिकाणी पैशाविषयीच आहे, मर्यादित आहे असं नाही.
मी डिफाइन covetousness last week as having an excessive desire for material things.
आणि मग आपण बघितलं मागच्या हप्त्यामध्ये की लोभीपणा म्हणजे की जी गोष्ट आपल्याकडे नाही ती मिळवण्यासाठी तीव्र इच्छा असणे म्हणजे लोभीपणा होय.
But it's more than just having a desire for your neighbor's bike. It's more than just having a desire for your neighbor's money. There's another realm of covetousness that we're looking at.
आणि मग लोभीपणा जो आहे तो एवढ्या पुरतच मर्यादित नाही आहे की तुमच्या शेजाऱ्याकडे कोणती बाईक आहे त्याप्रती तुमचं लोभीपणा आहे किंवा त्याच्याकडे किती पैसा आहे त्यापुरतच ते मर्यादित नाहीये.
Covetousness involves wanting your neighbor's wife or neighbor's husband.
आणि मग त्याचप्रमाणे आपण पाहिलं की लोभीपणामध्ये जो आपला शेजारी आहे त्याची पत्नी देखील आपण त्या ठिकाणी तिचा लोभ धरतो.
Covetousness can involve wanting your neighbor's status or his position.
आणि मग लोभीपणामध्ये कदाचित त्या ठिकाणी तुमच्या शेजाऱ्याचं जे प्रतिष्ठा आहे किंवा त्याचे जे
ते तुझे जीवन आहे ते मिळवण्याचा कदाचित तुम्ही त्यामध्ये प्रयत्न करा. Having a desire for their prestige or the power which they have.
जे त्यांच्याकडे सामर्थ्य आहे किंवा त्यांची पद काय आहे हे मिळवण्यासाठी तुमच्यामध्ये तो लोभीपणा असेल.
Covetousness is a persistence.
आणि म्हणूनच लोभीपणा जो आहे ते त्या ठिकाणी सातत्याने घडत असणारं पाप आहे.
And it's a heart issue, it's a problem with our heart.
आणि ती जी समस्या आहे ती आपल्या अंतकरणाविषयीची जी समस्या
आहे. Because of that it is a gospel issue that we need to recognize.
आणि मग त्या कारणामुळे आपल्याला जी स्वार्थ आहे तिच्या प्रति जी समस्या आहे ती देखील बघणं गरजेचं.
Covetousness forces us to ask this question, do we love God more than the things of this world?
आणि मग जो लोभीपणा आहे तो आपल्याला त्या ठिकाणी प्रश्न विचारतो की आपण त्या ठिकाणी देवावर जास्त प्रेम करतो का या जगातल्या गोष्टींवर जास्त प्रेम करतो.
We ask last week, do we treasure the gospel more than we treasure the things that are in our hearts that are preoccupied with this world?
आणि मग जसं की आपण पाहतो की मग या ठिकाणी आपण ही गोष्ट बघणं गरजेचं आहे की आपलं अंतकरण जे आहे ते देवाच्या गोष्टीने भरलेलं आहे का या जगातल्या ज्या गोष्टी आहेत ज्या आपल्या अंतकरणामध्ये आपण ठेवल्या आहेत त्यांच्या प्रती भरलेलं आहे.
Romans 7 apostle Paul helps us understand the seriousness of covetousness.
आणि रोम कागदपत्र आहे तर सातव्या अध्यायामध्ये प्रेषित पाऊल आपल्याला त्या ठिकाणी लोभीपणाची गंभीरता जी आहे ती पाहण्यास मदत करतो.
He tells us it's this commandment, it's this 10th commandment that forbids coveting, they're talking at this law was spiritual.
आणि मग त्या ठिकाणी पौल म्हणत आहे की जी दहावी आज्ञा त्या ठिकाणी ज्या 10 आज्ञा देवाने दिलेल्या आहे त्या त्या ठिकाणी त्याच्या आत्मिक करणे कारणासाठी आहे.
यु नो व्हेन यू लाय पीपल कॅन सी दिस इजंट इट.
आणि मग ज्यावेळेस तुम्ही खोटं बोलता त्यावेळेस लोकांना हे दिसून येतं नाही.
मग व्हेन यू स्टील पीपल कॅन नो दॅट अँड आय सी इट इजंट इट.
आणि मग ज्यावेळेस तुम्ही चोरी करता त्यावेळेस ती गोष्ट देखील लोकांना दिसते त्यांना ते दिसून येते.
व्हेन यू मर्डर पीपल विल कम टू नो अबाउट इट.
आणि जर तुम्ही एखाद्याचा खून केला तर नक्कीच ती गोष्ट लोकांना समजून येईल.
बट व्हेन यू कव्हेट इट इज व्हेरी पॉसिबल फॉर यू टू सिट इन चर्च next to somebody else and them never knowing about it.
आणि मग त्या ठिकाणी लोभीपणा हे अशा प्रकारचं पाप आहे मंडळीमध्ये त्या ठिकाणी तुम्ही बसलेला आहात आणि तुमच्या बाजूला कोण बसलेला आहे त्याला देखील माहित नाही की तुम्ही त्या ठिकाणी लोभीपणाचं पाप करता.
You can be coveting in your heart and sitting next to your wife, sitting next to your husband, sitting next to your brother, sitting next to your sister, sitting next to your best friend and they may never know.
आणि मग तुम्ही ते पाप जे आहे ते अशा रीतीने करू शकता ज्यावेळेस तुम्ही तुमच्या पती बरोबर किंवा तुमच्या पत्नी बरोबर किंवा भावाबरोबर किंवा बहिणी बरोबर किंवा तुमच्या सर्वात चांगल्या मित्राबरोबर बसलेले असाल परंतु त्यांना कधीही तुम्ही जे पाप करत आहात ते समजून येणार नाही.
And that's what Paul said that all sin has its root in our heart.
आणि म्हणूनच पाऊल म्हणतो की प्रत्येक पापाचं मूळ हे आपल्या अंतकरणामध्ये आहे.
Eventually our sin will be expressed in an outward manner.
आणि मग नक्कीच त्या ठिकाणी आपलं पाप जे आहे ते बाहेरील दृष्ट्या दिसून येईल.
But all sin has its desires in our heart.
परंतु प्रत्येक पाप जे आहे त्याची इच्छा आपल्या अंतकरणामध्ये.
We need to recognize this as a spiritual problem. We need to recognize this as a heart issue, as a gospel issue.
आणि मग त्याच कारणामुळे ही गोष्ट आपल्याला समजून घेणं गरजेचे आहे की तो आपल्या अंतकरणाविषयीची समस्या आहे ती त्या ठिकाणी आपल्याला आपली सुवातीविषयीची जी समस्या आहे आपल्याला समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे.
So this morning I have to say 3 points.
आणि या सकाळच्या वेळेस मला 3 मुद्दे सांगायचे आहेत.
If you say cannot, let me give you the outline.
जर तुम्ही त्या ठिकाणी नोंद करत असाल तर मला तुम्हाला सांगू त्याची रूपरेषा आहे ती.
फ्रॉम वर्स 22 टू वर्स 23 वी हॅव द कमांड.
आणि वचन 22 ते 23 मध्ये आपल्याला एक आज्ञा पाहावयास मिळते.
फ्रॉम वर्स 24 टू वर्स 28 वी हॅव द इलस्ट्रेशन.
आणि वचन 24 ते 28 मध्ये आपल्याला उदाहरण पाहावयास मिळते.
From verse 29 to verse 34 we have the application.
आणि वचन 29 ते 34 मध्ये आपल्याला लागूकरण पाहावयास मिळते.
Let's look at the first point, the command.
जे पहिला मुद्दा जो आहे ती म्हणजे की आज्ञा तर तो पहिला मुद्दा आपण पाहूया.
Here in verse 22 Jesus warned his disciples of the danger of greed.
आणि मग या वचन 22 मध्ये आपण पाहतो की येशू ख्रिस्त त्या ठिकाणी त्याच्या शिष्यांना लोभीपणाविषयी किंवा हावरटपणाविषयी त्या ठिकाणी ताकीद देत आहे.
In the previous passage from verse 16 to verse 21 we see the parable of the rich fool who kept building bigger and better barns.
आणि मग वचन 16 ते 21 मध्ये आपण पाहिलं होतं की जो श्रीमंत मूर्ख आहे जो त्या ठिकाणी मोठी कोठार बांधून ठेवत आहे.
And the Lord said in verse 21 that they should rather be disciples who are rich towards God.
परंतु येशू ख्रिस्त वचन 21 मध्ये सांगत आहे शिष्यांनी त्या ठिकाणी देवाविषयी त्या ठिकाणी वाढावं.
Rather than store up treasures on this earth, they need to store up treasures in heaven.
आणि मग या जगामध्ये द्रव संचय करण्याऐवजी त्यांनी त्या ठिकाणी स्वर्गामध्ये त्यांची संपत्ती बनवावी असं येशू ख्रिस्त शिष्यांना सांगत आहे.
But as Jesus taught his disciples this, he probably realized that they were not understanding.
आणि मग ज्यावेळेस येशू ख्रिस्त त्यांना ही गोष्ट शिकवत होता, नक्कीच येशू ख्रिस्ताला ही गोष्ट समजून आली होती की त्यांना तो काय शिकवत आहे समजत नाही.
And we know that this was the problem over and over again, that the disciples kept thinking physically rather than spiritually.
आणि मग आपण पाहिलं तर आपल्याला दिसून येतं की शिष्य जे आहे ते वारंवार जे काही येशू ख्रिस्त शिकवत आहे त्याला ते भौतिक दृष्टीने किंवा शारीरिक गोष्टींविषयी पाहायचे.
And that probably thought, like you and I think, if we are to be rich towards God and we're not supposed to store up treasures on this earth, how will we survive?
आणि मग आपण देखील त्याच प्रकारचा प्रश्न त्या ठिकाणी विचारू शकतो की जर समजा आपल्याला देवाच्या दृष्टीने देवाच्या गोष्टींमध्ये धनवान व्हायचं आहे आणि या जगामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारे संपत्ती ठेवायची नाही, मग आपण जगायचं कसं?
They probably thought, like you and I think, am I not responsible to look after my family? Am I not responsible to put food on the table? If I don't store up riches, how am I going to do this?
मग तुम्ही त्या ठिकाणी असा विचार कराल की मग मी काय माझ्या कुटुंबासाठी जबाबदार नाहीये का, मग त्यांना जेवणासाठी मी जबाबदार नाहीये का, मग जर अशी गोष्ट आहे तर मी कसं या सर्व गोष्टी करू शकतो?
And you can almost sense the Lord is looking ahead. He's thinking before they have even asked and dealing with this issue of anxiety, this issue of worry.
आणि मग येशू ख्रिस्त त्या ठिकाणी त्यांनी या गोष्टीवर विचार करण्यापूर्वी किंवा त्या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये काय आहे ते सांगण्यापूर्वी येशू ख्रिस्त जो चिंतेविषयीचा जो विषय आहे तो त्या ठिकाणी हाताळत आहे.
Look what he says to them in verse 22.
आणि वचन 22 मध्ये बघा येशू ख्रिस्त त्यांना काय म्हणतोय.
Therefore I tell you, do not be anxious about your life, what you will eat, nor about your body, what you will put on.
आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो आपण काय खावे असे आपल्या जीवाची अथवा आपण काय पांघरावे असे आपल्या शरीराची चिंता करीत बसू नका.
And the basic necessities of life include food and clothing, isn't it?
आणि मग आपल्या जीवनाचे जर मूलभूत अशा प्रकारच्या जर गरजा आपण पाहिल्या तर त्या आहे अन्न आणि वस्त्र.
And the Lord is telling his disciples, don't worry about this excessively, no?
आणि मग येशू ख्रिस्त त्या ठिकाणी त्यांना सांगत आहे याच्याविषयी तुम्ही खूप गांभीर्याची चिंता करत बसू नका.
I read a wonderful quote this week about worry, and they say worry is like a rocking chair.
आणि मी एक उदाहरण वाचलं मागच्या हप्त्यामध्ये आणि त्या ठिकाणी अशा रीतीने सांगण्यात आलं की चिंता जी आहे ती एखाद्या हलवणारी अशी खुर्ची आहे त्याप्रमाणे.
यु नो रॉकिंग चेअर, ओके,
आराम खुर्ची सारखी.
हा, आराम खुर्ची आहे, ओके. सो रॉकिंग चेअर विल गिव यू समथिंग टू डू.
आणि मग जी आरामदायी खुर्ची आहे ती अशी आहे जी तुम्हाला काहीतरी करण्यासाठी देते.
But it won't get you anywhere, no?
परंतु ती तुम्हाला कुठेही घेऊन जात नाही.
Sometimes we find that true in our lives, isn't it?
आणि मग बरेच वेळा ते सत्य आपल्या जीवनामध्ये आपल्याला दिसून येतं नाही का?
We start busy worrying that it doesn't help, it doesn't get us anywhere, it's unfruitful.
आणि मग बरेच वेळा आपण आपल्या जीवनामध्ये चिंता भरपूर करतो आणि मग त्यामुळे कुठल्याही प्रकारचं फळ त्या ठिकाणी येत नाही.
And in fact, this is one of the most clearest commands, but probably the least obeyed command that Jesus spoke. Do not be anxious.
आणि मग ही जी आहे या ठिकाणी वचनामध्ये चांगली आज्ञा दिलेली आहे, परंतु ती आज्ञा अशी आहे की जी लोक सहसा पाळत नाही की तुम्ही चिंता करत बसू नका.
But it's a double command if you look closely.
आणि मग जर तुम्ही जवळून पाहिलं तर त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल की त्या ठिकाणी दोन आज्ञा आहेत.
Do not be anxious about your life, what you will eat, number one.
आणि मग त्या ठिकाणी तुमच्या जीवाची चिंता करू नका की तुम्ही काय खावे याविषयी.
That is to do with food, isn't it?
आणि मग ती जी गोष्ट आहे ते आपल्याला पहिला भाग पाळत मिळते आणि ते आपल्या जेवणाविषयी आहे.
Do not be anxious, number two, about your body, what you will wear, what clothing you have. Those are two commands.
आणि मग दुसरी आज्ञा त्या ठिकाणी आपल्याला पाळावयास मिळते की तुमच्या शरीराची चिंता करत बसू नका की तुम्ही त्या ठिकाणी त्याला काय पाळाव किंवा त्याच्यावर काय घालावे.
Look at verse 23. Jesus explains why we don't need to be anxious.
आणि मग येशू ख्रिस्त वचन 23 मध्ये त्या ठिकाणी स्पष्टीकरण देत आहे की आपण का त्या ठिकाणी चिंताक्रांत नसू नये.
Life is more than the food and the body more than clothing.
कारण अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रापेक्षा शरीर अधिक आहे.
What he means is our lives are more important than the basic necessities of food and clothing.
आणि मग त्या ठिकाणी येशू ख्रिस्त हेच सांगत आहे की जे तुमच्या मूलभूत गरजा आहे अन्न आणि वस्त्र यापेक्षा तुमचा जीव महत्वाचा आहे.
Our lives have value.
कारण की आपल्या जीवाला महत्व आहे.
We live in a society that doesn't value life very much.
आणि मग आपण अशा प्रकारच्या समाजामध्ये राहत आहोत ज्यामध्ये त्या ठिकाणी जीवाला त्या ठिकाणी फारसं महत्व नाहीये.
And life is cheap here in India, no?
आणि भारतामध्ये जीवन जे आहे ते खूप स्वस्त आहे ना.
People take their parents and put them at the end of the on the banks of the Ganges River wanting to get rid of them, they think life is cheap.
आणि मग त्या ठिकाणी आपण पाहतो की लोक त्यांच्या वृद्ध आई वडिलांना घेतात आणि जी नदी आहे तिच्या काठेवर सोडून देतात, कारण की त्यांना वाटतं की जीवन जे आहे ते स्वस्त आहे.
But the Lord is teaching us differently as Christians. Life has value, it is more important than the other things of this world.
परंतु येशू ख्रिस्त या ठिकाणी आपल्याला एक विशेष धडा शिकवत आहे की येशू ख्रिस्ताच्या दृष्टीने आपलं जीवन हे महत्वाचं आहे. विश्वासणाऱ्याचं जीवन हे इतर सर्व गोष्टींपेक्षा महत्वाचं आहे.
Our lives matter, our lives have a purpose.
आपलं जीवन जे आहे ते महत्वाचं आहे, आपल्या जीवनामध्ये उद्देश आहे.
And they have to be lived for God and for His kingdom.
ते यासाठी की आपलं जीवन जे आहे ते देवासाठी आहे आणि त्याच्या राज्याच्या वाढीसाठी आहे.
We are in trouble when we think that our life is just about material things, just about food and just about clothes.
And the ज्यावेळेस आपण समस्येमध्ये असतो त्यावेळेस आपल्याला दिसून येतं की आपलं जीवन जे आहे ते फक्त ज्या मूलभूत गरजा आहेत त्यांच्याशीच मर्यादित आहे.
One friend said to me once, Gareth, I do not live to eat, I eat to live.
आणि मग त्यांचा एक मित्र पास्टर गॅरेथ त्यांना म्हणाला की मी
I do not live to eat.
मी खाण्यासाठी जगत नाही
तर I eat to live.
तर जगण्यासाठी खातो.
And in some way it was a rebuke to me, no?
आणि मग कुठेतरी ते मला एक दोष लावणारा असं होतं.
I enjoy my food, I enjoy my non-veg like some other people I know.
आणि मला माझं जे नॉनव्हेज खाणं आहे ते खायला आवडतं.
But that's the truth, isn't it? We mustn't live to eat. We eat in order to live, isn't it?
आणि मग त्या ठिकाणी आपण पाहतो की आपण खातो यासाठी की जेणेकरून आपण जगावं.
I mean, food isn't our idol. Food isn't what our life revolves around, isn't it? It's not. It shouldn't be.
आणि मग जेवण जे आहे ते त्या ठिकाणी आपलं मूर्ती नसावं की जे आपलं जीवन जे आहे त्याच्या अवती भोवती फिरणार असावं.
The Lord is saying, don't panic. Don't worry about what food you can eat. I will provide. Do not be anxious.
आणि म्हणून येशू ख्रिस्त त्या ठिकाणी त्यांना सांगत आहे की तुम्ही खाण्यापिण्याविषयी चिंता करू नका, मी ते तुम्हाला देणार आहे.
We should never reduce our purpose in life to an emphasis on food and clothing.
आणि म्हणूनच आपल्या जीवनाविषयी आपला जो हेतू आहे तो कधी आपण खाली आणू नये ज्यावेळेस आपण अन्न आणि वस्त्र यांची चिंता करत बसतो.
We don't live to dress in the latest fashion.
आणि मग आपण यासाठी जगत नाहीये की जेणेकरून आपण नवीन आलेल्या जीवनशैलीतला एक सुंदर असे कपडे घालावे.
I read in a commentary this week that and the emperor of Brazil, when they saw his kings, he made a dress for his queen made out of spider webs.
आणि मग त्याने ब्राझील आणि ब्राझील मधला जो एक राजा होता ज्यावेळेस ते राजपद्धती होती त्यावेळेस त्याने त्याच्या पत्नीसाठी जे काय होती काय जाळं कोळ्याचं जाळं जे आहे त्याच्याने त्याने तिला ड्रेस बनवला.
I'm not sure what the queen would have liked to dress a spider web, but there were 17,000 spider webs that were spun together to make this dress, no? 17,000.
आणि मग 17,000 कोळींचं त्या ठिकाणी ते जाळ बनवून त्या ठिकाणी तिला तो ड्रेस बनवण्यात आला होता. मला माहित नाही त्या राणीला तो आवडला असेल की नाही.
That's a lot of work, that's a lot of effort, that's a lot of money, that's a lot of manpower. Just for a dress, isn't it?
आणि मग जर आपण पाहिलं तर नक्कीच त्या ठिकाणी भरपूर पैसा टाकण्यात आलेला आहे, भरपूर वेळ घालवण्यात आलेला आहे, त्याचप्रमाणे भरपूर मनुष्याचं वेळ कर्म त्या ठिकाणी वापरण्यात आलेला आहे.
We shouldn't live to eat, but we shouldn't live to dress up either, no?
आणि मग आपण फक्त जेवणापुरतंच जगावं किंवा त्या ठिकाणी चांगले कपडे घालण्यापुरतंच आपण जगू नये.
I mean, our lives shouldn't revolve around the latest fashion release or the latest label that's come out. That's what our life should not rotate around.
आणि मग आपलं जीवन जे आहे नवीन काय आलेलं आहे बाजारामध्ये किंवा नवीन कोणता ब्रँड आला आहे त्यासाठी आपण आपलं जीवन जगू नये.
वी लर्न टू ग्लोरीफाय गॉड अँड एक्झॉल्ट हिज नेम, दॅट इज द पर्पस ऑफ आवर एक्झिस्टन्स.
परंतु आपल्या जीवनाचा किंवा आपल्या अस्तित्वाचा उद्देश जो आहे तो यासाठी आहे की आपण देवाकरिता जगून त्याचा गौरव करावा.
जीसस इज टेलिंग हिज डिसिपल्स, इफ युअर फोकस इज रॉंग then anxiety will come.
आणि मग येशू ख्रिस्त त्यांना सांगत आहे की तुमचं जर लक्ष जे आहे ते जर चुकीच्या ठिकाणी असेल तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये चिंता असते.
If your focus is on me, you don't have to worry.
मग जर तुमचं लक्ष माझ्यावर असेल तर मग तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही.
And then from verse 24 to 28, the Lord gives a series of illustrations.
आणि म्हणूनच वचन 24 ते 28 मध्ये येशू ख्रिस्त त्या ठिकाणी आपल्याला एक उदाहरण देत आहे.
From verse 24 to 26 we have two illustrations from nature to show us the care and love that God has for His children.
24-26 मध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहावयास मिळते की देवाने जे निर्माण केलेलं आहे त्यांची जो कशा रीतीने काळजी घेतो त्याच्याद्वारे तो आपल्याला धडा देत आहे.
We see the raven that God uses to show how He will provide food.
आणि 24 मध्ये आपण पाहतो की येशू ख्रिस्त कावळ्यांचा उपयोग करत आहे त्या ठिकाणी हे दाखवून देण्यासाठी की कशा रीतीने तो त्यांना अन्न पुरवतो.
You know, in the Old Testament law, ravens were considered unclean.
आणि मग जुन्या करारामध्ये जर आपण पाहिलं तर कावळ्यांना त्या ठिकाणी एक अशुद्ध पक्षी मानण्यात यायचं.
Leviticus 11:15 goes so far as saying that ravens are detestable.
आणि मग लेवियाचा 11 आणि वचन 15 मध्ये त्या ठिकाणी वचन आपल्याला सांगतं की कावळे जे आहे ते त्या ठिकाणी अस्पृश्य अशा प्रकारचे किंवा घाणेरडा असा पक्षी आहे.
But as unclean as they are, God cares for them.
आणि मग ते किती घाणेरडे असले किंवा ते अशुद्ध जरी असले तरी देव त्या ठिकाणी त्यांची काळजी घेणार आहे.
God feeds these ravens.
आणि मग देव त्या ठिकाणी हा कावळ्यांना अन्न पुरवतो.
And look what he says here. He says, how much more? Can you see the argument he's using here?
आणि मग तुम्ही या ठिकाणी येशू ख्रिस्त काय बोलत आहे हे तुम्ही पाहू शकता. तो म्हणतो की यापेक्षा कितीतरी पट.
Jesus is reasoning from something small to something great.
आणि मग येशू ख्रिस्त काय करत आहे की एका छोट्या गोष्टीपासून मोठ्या गोष्टीकडे त्यांचं लक्ष वळवत आहे.
He's saying, how much more value are you than birds?
आणि मग येशू ख्रिस्त म्हणत आहे पाखरांपेक्षा तुम्ही कितीतरी श्रेष्ठ आहात.
I mean, Jesus points says that we must look at birds.
आणि मग येशू ख्रिस्त हे सांगत आहे तुम्ही पक्ष्यांकडे बघा.
Realize that the birds don't have jobs.
आणि मग हे तुम्ही बघा की ज्या पक्षी आहे त्यांना काम नाहीये.
Birds don't earn a paycheck.
आणि मग त्यांना त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे त्यांचा कमाईचा चेक मिळत नाही.
Birds don't have titles and degrees.
त्यांना कुठल्याही प्रकारचे पद नाहीयेत.
They don't own businesses.
ते काही स्वतःचे त्यांचे व्यवसाय नाहीयेत.
But God provides for them.
परंतु तरी देखील देव त्यांना पुरवतो.
God gives them all the food they need.
देवाला त्यांना जे काही गरजेचं आहे अन्न ते देव त्यांना पुरवतो.
And if God will care for that raven, surely He will care for His children.
आणि मग जर देव त्या ठिकाणी त्या कावळ्याची काळजी घेऊ शकतो तर मग नक्कीच तो त्याच्या लेकरांची देखील काळजी घेईल.
But I think here the problem in this parable here.
आणि मग या हा जो उतार आहे त्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी येशू ख्रिस्त काय सांगत आहे त्याविषयी समस्या वाटते.
And I think this is what Jesus is addressing here.
आणि मग येशू ख्रिस्त या गोष्टीची त्या ठिकाणी तो नोंद करत आहे किंवा ती सांगत आहे.
It is the issue of unbelief.
आणि मग ही जी समस्या या ठिकाणी या शास्त्र उतारामध्ये आहे ती ही आहे की जो विश्वासणाऱ्यांचा अविश्वासूपणा.
डू वी रिअली बिलीव्ह दिस? डू वी रिअली बिलीव्ह गॉड विल प्रोव्हाइड फॉर अस?
मग आपण खरोखर हा विश्वास ठेवतो का की आपण हा विश्वास ठेवतो का देव त्या ठिकाणी आपल्याला पुरवेल?
And I think that's why he's using the illustration of his birds.
आणि मग त्याच कारणामुळे येशू ख्रिस्त या ठिकाणी पाखरांचं उदाहरण त्या ठिकाणी वापरत आहे.
वी नीड टू अंडरस्टँड, we need to be grounded in the truth that we are made in the image of God. We are not birds, we are not animals.
आणि मग ही गोष्ट आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की आपण देवाच्या वचनामध्ये खोलवर असे मुळावलेलं असणं गरजेचं आहे. ही गोष्ट जाणून घेण्यासाठी की आपल्याला देवाने पक्षी किंवा प्राणी बनवलेलं नाहीये तर आपल्याला त्याने त्याच्या स्वतःच्या प्रतिमेत बनवलं आहे.
God values us more than he does animals. Christ never came to die for a bird.
आणि मग देव त्या ठिकाणी प्राण्यापेक्षा आपल्याला जास्त महत्व देतो. येशू ख्रिस्त त्या ठिकाणी पक्ष्यांसाठी मरायला आला नाही.
God didn't give his life for a raven.
येशू ख्रिस्ताने स्वतःचं जीवन त्या ठिकाणी कावळ्यासाठी दिलेलं नाहीये.
Understand the value that God puts on our lives.
आणि मग ही गोष्ट आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की आपल्या जीवनामध्ये देव किती महत्व ठेवतो हे समजणं गरजेचं आहे.
This is the doctrine of providence.
आणि मग ही जी सिद्धांत आहे तो देवाच्या पुरवठ्याचा आहे.
Do you believe that God provides?
तुम्ही हा विश्वास ठेवता का देव तुमच्या गरजा पुरवतो?
If you understand this,
जर तुम्हाला ही गोष्ट समजते,
if you believe that you are far more important to God than birds, then you will realize that God will look after you.
ज्यावेळेस तुम्हाला हे समजून येईल की तुम्ही देवाच्या दृष्टीने पाखरांपेक्षा श्रेष्ठ आहात त्यावेळेस तुम्ही या सत्यावर विश्वास ठेवू शकता.
This is easy to say, isn't it?
आणि ही गोष्ट सांगणं सोपं आहे, नाही का?
When we face trials, these doctrines are no more just intellectual knowledge. Now it needs to be acted upon.
And when we are in trouble, we are in trouble. That is why we are in trouble. That is why we are in trouble. That ते फक्त आपल्या डोक्यामध्ये आपल्याला ठेवायचे नाहीये, तर त्याच्यावर आपल्याला कार्य करणं गरजेचं आहे.
We all go through these trials, we all go through times where we start to be anxious and worried. What about this? What about that? What about the food? What about my clothes?
आणि मग ज्यावेळेस आपण एखाद्या समस्येमधून जातो, ज्यावेळेस आपण कठीण परिस्थितीमध्ये जातो, त्यावेळेस नक्कीच आपण अशा प्रकारचे प्रश्न विचारतो की याचं काय, त्याचं काय, कपड्याविषयीचं काय, अन्नाविषयीचं काय.
We need to meditate on this truth.
आणि मग त्यावेळेस आपल्याला हे जे सत्य या ठिकाणी आहे त्यावर मनन करणं गरजेचं आहे.
We need to pray this truth until we believe it.
आणि मग जोपर्यंत आपण याच्यावर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत आपल्याला त्याच्याविषयी प्रार्थना करणं गरजेचं आहे.
We are more important to God than in the lilies in the field and the birds in the sky.
आणि मग त्या ठिकाणी आपण देवासमोर त्या ठिकाणी पाखरांपेक्षा, जे आकाशात पाखरं आहेत त्यापेक्षा, किंवा जे लिली जे आहे त्यापेक्षा आपण देवासमोर श्रेष्ठ आहोत.
Look at the next illustration, verse 25.
आणि वचन 25 मध्ये आपण दुसरं उदाहरण त्या ठिकाणी पाहू शकतो.
Which of you by being anxious can add a single hour to his span of life?
तसेच चिंता करून आपल्या आयुष्याची दूरी हातभर वाढवण्यास तुम्हामध्ये कोण समर्थ आहे?
And we know there are people who spend thousands and thousands of crores in their for their house, isn't it? Crores of rupees.
Of course.
Lots of money to extend their life.
आणि मग आपण पाहतो की लोक आहेत ज्या ठिकाणी की ते स्वतःचं जीवन वाढवण्यासाठी करोडाने पैसा घालवतात.
There's a myth, I'm not sure if it's true. Walt Disney has put himself in a chamber where he's been frozen, so when they find a cure for cancer they will unfreeze him and he will continue to live a full and healthy life.
Ani Walt Disney,
yeah,
also Walt Disney ahe tane jyave swatala tya dikani barpacha kholi madhe swatala kodun thevla jo paryanta tya dikani cancer var ekada upay nigat nahi to paryanta.
People
mala mahit nahi satya ahe ka khare.
People of course are worried about their health, they are worried about their life.
आणि मग नक्कीच लोक आहेत या जगामध्ये की जे स्वतःच्या जीवनाविषयी, स्वतःच्या आरोग्याविषयी चिंता करतात.
The Lord is saying, worrying about it is not going to change the fact that your day for your death has been written in my book.
आणि मग जे काय तुम्ही तुमच्या आरोग्याविषयी चिंता करता त्याच्याद्वारे त्या ठिकाणी जे माझ्या पुस्तकामध्ये तुमच्या मरणाचा समय जो नेमून ठेवलेला आहे तो बदलणार नाहीये.
Look at the next illustration, verse 26, the same principle here.
आणि मग परत एकदा आपल्याला तेच तत्ववचन 26 मध्ये देखील पाहावयास मिळतं.
Then you are not able to do as small a thing as that. Why are you anxious about the rest?
म्हणून अति लहान गोष्टी देखील जर तुमच्या त्याने होत नाही तर इतर गोष्टींविषयी का चिंता करत बसता.
I remember a story in the Times of India about a young recruit who wanted to become a policeman.
आणि मग मी एक टाइम्स ऑफ इंडियाच्या न्यूज मध्ये त्या ठिकाणी एक बातमी वाचली की एक तरुण त्या ठिकाणी त्याला पोलीस व्हायचं होतं.
अँड ही was too short and he had failed his exams the last 3 years and he wouldn't be allowed to go because of his height. No,
ani ma tyachi ji unchi hoti ti kami asla karanamule magil 3 varshapasun tyala tya dekhani swikarlela nahiye, tyala tya dekhani sahbhagi hota ala nahi.
And this time he became wise and he got a wig and he put coconut husk underneath his wig and he increased his height, he increased his stature, no?
आणि मग त्याने काय केलं त्या ठिकाणी या वेळेस चौथ्या वेळेस की त्याने एक टोप घेतला, त्या टोप मध्ये त्याने त्या ठिकाणी नारळाचं काय घातलं, कवट्या त्यामध्ये घातलं की जेणेकरून त्याची हाईट वाढेल नाही का.
अँड the examiners saw that his height had increased and they were very impressed and eventually they found out that it was just a wig filled with coconut husk.
आणि मग त्या ठिकाणी जे निरीक्षक होते त्यांना दिसून आलं की हा नक्की त्याची हाईट वाढली आहे, परंतु लवकरच त्यांना समजून आलं की त्याचा टोप जो आहे तो कवट्यांच्या नारळाच्या कवट्या आहे त्यामुळे हलत आहे.
किंग जेम्स वर्जन ट्रान्सलेटेड वर्सेस, वी कॅनॉट ऍड अ क्यूबिट टू आवर स्टॅच्युअर.
आणि मग किंग जेम्स वर्जन जे आहे ते त्या ठिकाणी
we cannot add a cubit, we cannot add a
ani hatbar kiwa vidbar apan tya dikani aplya aayushyat kai apan jodu shakat nahi.
We cannot change the physical part of our creation. God is the creator, not us.
Ani ma apan tya dikani aplyala jya prakare banavla ani tya madhe apan kutli goshta tya dikani add karu shakat nahi kiwa vadhu shakat nahi, karan ki dev tya dikani apla nirman karta.
We would be wise to submit to the Creator who has made us the way we are.
आणि मग यामध्ये सुशर्य आहे की जर आपण ज्याने आपल्याला निर्माण केलं आहे त्याच्या अधीन होण्यामध्ये.
We can wear high heel boots, no?
आणि मग नक्कीच आपण त्या ठिकाणी उंच टाचेचे बूट घालू.
We can order the tallest hats.
आणि मग त्या ठिकाणी सर्वात उंच टोपी आपण त्या ठिकाणी मागून घेऊ.
But the heart of our stature remains the same, nothing will change.
परंतु आपली जी उंची आहे जी आपल्याला बनवली आहे ती तेवढीच राहणार आहे, त्याच्यामध्ये कुठला बदल होणार.
And it's all in God's plan, it's all in His sovereign will.
आणि मग त्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी त्याच्या सार्वभौम इच्छेमध्ये आहे त्या सर्व त्याचप्रमाणे असणार आहे.
The Lord is teaching us to be content with how He has made us and what He provides for us.
मग त्याच कारणामुळे देव म्हणत आहे आपल्याला की ज्या प्रकारे मी तुम्हाला बनवलेलं आहे जे काय तुम्ही आहात त्यामध्ये तृप्त असा.
I mean as hungry as we are, we cannot bite a rock, can we?
आणि मग किती आपण भुकेला असलो तरी त्या ठिकाणी आपण जाऊन दगड घेऊन खाऊ शकत नाही, बरोबर ना?
Is it possible for your jaw to have that much strength to bite and chew a rock?
आणि मग तुमच्या जबड्यामध्ये तेवढं सामर्थ्य आहे का एखादा दगड घेऊन त्या ठिकाणी तो चावून खावा?
Can your finger touch any of the stars in heaven?
का तुमच्या पैकी कोणी असं आहे की ज्याचं बोट त्या ठिकाणी स्वर्ग आकाशातील जे तारे आहेत त्यांना स्पर्श करू शकतं?
Jesus is illustrating His sovereignty here.
आणि येशू ख्रिस्त त्या ठिकाणी स्वतःचं सार्वभौमत्व जे आहे ते या ठिकाणी दाखवून देतो.
But He's also illustrating the goodness of God.
त्याचप्रमाणे देवाचं जो चांगलपणा आहे तो देखील तो त्या ठिकाणी मांडत आहे.
And remember, contentment is not being happy with what God. This contentment has not been happy with God with what God has given to him.
Atruptapana mhanje ha ahe ki je devane aplyala dilela ahe tyamadhe trupta nasne hoy.
It's absurd for us to think that we can do more than God, that we can do better than God, that we can make our situations better than God can make them.
Ani ma apan ya gosti vishe asa vichar karne he khup लाजीरवाणी गोष्ट आहे की देवापेक्षा आपण आपल्या जीवनामध्ये काहीतरी चांगलं किंवा काहीतरी वेगळं करू शकतो.
वी आर नॉट गॉड.
आणि मग ही गोष्ट आपल्याला समजणं गरजेचं आहे की आपण देव नाही.
वन्स वी सबमिट टू दिस ट्रूथ,
ज्यावेळेस आपण या सत्याला समर्पित होतो,
आर एन्झायटीज अँड आर वरीज विल बी चेक्ड.
आणि मग त्यावेळेस आपली चिंता किंवा आपली काळजी जी आहे
Look at verse 27.
And वचन 27 बघा.
He gives another illustration about the lilies, how they grow.
आणि मग वचन 27 मध्ये तो या ठिकाणी आणखी एक उदाहरण आपल्याला देत आहे फुलांविषयीचं.
He says, they neither toil nor spin, yet I tell you, even Solomon in all his glory was not arrayed like one of these.
आणि ती कष्ट करीत नाही किंवा कातीत नाही तरी तुम्हाला मी सांगतो शर्मून देखील आपल्या सर्व वैभवात त्यातल्या एका सारखाही नटला नव्हता.
I can imagine actually Jesus standing next to a field of lilies while he's talking.
मग नक्कीच त्या ठिकाणी कदाचित येशू ख्रिस्त ज्यावेळेस बोलत आहे त्यावेळेस तो जे फुलांची बाग आहे किंवा फुलांची जी दरी आहे त्यामध्ये तो उभा असेल.
And flowers do even less than ravens do, isn't it?
आणि मग फुलं जे आहे ते कावळ्यांपेक्षा कमी करतात नाही का?
Flowers, all they do is just grow.
आणि फुलं जे काय करतात ते फक्त वाढतात.
They just do what God ordained them to do, no?
देवाने ज्या कारणासाठी त्यांना केलेलं आहे बनवलेलं आहे तेवढंच ते करतात.
They grow and they give color and beauty to His creation.
आणि मग देव त्या ठिकाणी ते वाढतात, त्यांना कलर येतो आणि त्याचं जे निर्मलेल्या गोष्टी आहे त्यांना ते सौंदर्य देतात.
What is the Lord saying? The simplest flower is greater than Solomon in all of his clothes, in all of his glory.
आणि मग येशू ख्रिस्त म्हणत आहे की ते छोटस फूल जे आहे ते सलमोनाचं जे सौर जे वैभव होतं किंवा जे त्या ठिकाणी त्याच्याकडे संपूर्ण काही होतं त्यापेक्षाही ते श्रेष्ठ आहे.
ट्रस्ट गॉड.
म्हणून तुम्ही देवावर विश्वास ठेवा.
गॉड लव्ह हिज क्रिएशन, ही लव्ह हिज चिल्ड्रन.
देव त्या ठिकाणी त्याची जी निर्मिलेल्या गोष्टी आहेत त्याच्यावर प्रेम करतो, त्याच्या लेकरांवर तो प्रेम करतो.
डोंट बी एंग्शियस अबाउट दिस थिंग.
आणि मग या गोष्टींविषयी तुम्ही चिंता करू नका.
द लॉर्ड जीसस इज इलस्ट्रेशन टू मेक अनदर पॉइंट.
आणि मग येशू ख्रिस्त या ठिकाणी आणखी एक उदाहरण वापरत आहे त्याचा मुद्दा त्या ठिकाणी सांगण्याकडे.
लुक इन वर्स 28.
वचन 28 ते बघा.
गॉड सो क्लोज द ग्रास व्हिच इज अलाइव इन द फील्ड टुडे and tomorrow it's thrown into the oven, how much more will He clothe you of little faith?
जे गवत रानात आज आहे उद्या भट्टीत टाकले जाते त्याला जर देव असा पोशाख घालतो तर अहो अल्प विश्वासू जन हो तो तुम्हाला किती विशेष करून पोशाख घालेल.
मार्टिन लुथर ही एक्सप्रेस्ड दिस वे.
आणि मार्टिन लुथर जे आहे ते अशा रीतीने हे त्या ठिकाणी वक्तव्य करतात.
ही सेड द फ्लावर स्टँड देयर.
आणि मग जे फुलं आहे ते त्या ठिकाणी उभे राहतात.
अँड आय मेक अस ब्लश अँड द फ्लावर्स बिकम आवर टीचर्स. The flowers
आणि मग ते फुलं जे आहे ते आपल्याला आनंदित करतात आणि ते आपले शिक्षक बनतात.
मार्टिन लुथर सेड थँक यू फ्लावर्स.
आणि मग फुलं जे मार्टिन लुथर जे आहे ते म्हणतात फुलांना आम्ही तुमचे आभारी आहोत.
यू हू आर टू बी डिवोर्ड बाय काउज.
आणि मग तुम्ही जे त्या ठिकाणी गायांच्या द्वारे तुम्ही गेवभूत होणाराचे आहात.
गॉड हॅज एक्झॉस्टेड यू.
देवाने तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला उंचवलेलं आहे.
यू फ्लावर्स बिकम our teachers and our masters.
की तुम्ही जे फुलं आहात ते आमचे तुम्ही त्या ठिकाणी शिक्षक बनलेले आहात.
एव्हरी टाइम वी लुक ॲट अ फ्लावर वी नीड टू रिमेंबर दिस वर्स.
आणि मग ज्या ज्या वेळेस आपण फुलांना पाहतो त्या वेळेस आपल्याला या वचनाची आठवण होणं गरजेचं आहे.
एव्हरी टाइम वी लुक ॲट अ फ्लावर वी हॅव टू रिमेंबर दॅट गॉड लव्ह्ज अस, दॅट गॉड केअर्स फॉर अस.
आणि मग ज्या ज्या वेळेस आपण या फुलांकडे पाहतो त्यावेळेस आपण या वचनाची आठवण करून ही गोष्ट जाणून घेतली पाहिजे की देव आपली काळजी घेतो, देवाचं आपल्याकडे लक्ष आहे.
द लॉर्ड इज टीचिंग अस there is a reason for our anxiety is because we do not believe.
आणि मग देव दरीकडे आपल्याला सांगत आहे तुमच्या जीवनामध्ये चिंता असण्याचं कारण हे कारण की आपण त्या गोष्टीवर विश्वास ठेवत
नाही. The reason we worry is because of our little faith.
आणि मग आपण त्या ठिकाणी चिंता करतो त्याचं कारण हे कारण की आपला अल्प विश्वास.
Anxiety and worry is a product of unbelief.
आणि मग त्या ठिकाणी चिंता किंवा काळजी हे आपला जो अल्पविश्वास आहे त्याचं उत्पादन आहे.
एन्झायटी इज नॉट ट्रस्टिंग गॉड टू प्रोव्हाइड.
आणि मग चिंता ही आहे की देव त्या ठिकाणी आपल्याला पुरवेल याविषयी अल्पविश्वास ठेवणे.
आर यू रेस्टिंग इन गॉड सॉव्हरेंटी.
मग देवाची जी सार्वभौमत्वपणा आहे किंवा सार्वभौमत्व जो देव आहे त्यावर तुम्ही त्या ठिकाणी टेकलेला आहात का किंवा त्यामध्ये विश्वास ठेवतात.
रिमेंबर एव्हरी एक्सपिरियन्स इन लाईफ दॅट पॉइंट्स टू युअर इनएबिलिटी and points to his ability.
आणि मग तुमच्या जीवनातील जे काही अनुभव तुम्हाला दाखवून देतात की तुम्ही ते करण्यासाठी अपात्र आहात ती गोष्ट तुम्हाला दाखवून देते की देव ती करू शकतो.
Every situation in your life that points to your limitations should point to his lack of limitation.
आणि मग ज्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या जीवनामध्ये तुमची मर्यादा बघता, ज्यावेळेस तुम्हाला तुमची मर्यादा दिसून येते त्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी देव जो त्याला कुठलीही मर्यादा नाही या गोष्टीविषयी आपण बघावं.
इफ अ सिच्युएशन इन युअर लाईफ दॅट पॉइंट्स टू युअर वीकनेस पॉइंट्स टू हिज पॉवर.
आणि मग जी गोष्ट त्या ठिकाणी तुमच्या जीवनामध्ये तुमचा कमकुवतता दाखवून देते ती गोष्ट तुम्हाला सहाय्य करत देवाचं सामर्थ्य बघा.
येस वी आर लिमिटेड.
नक्कीच आपण त्या ठिकाणी मर्यादित आहोत.
येस वी आर वीक.
आपण कमकुवत आहोत.
But that should not lead us to worry. It should not lead us to anxiety.
परंतु ती गोष्ट आपल्याला त्या ठिकाणी आपले चिंता किंवा काळजीकडे आपल्याला घेऊन जाऊ नये.
It should lead us to Christ. It should lead us to meditate on his sovereignty, on his greatness, on his power.
तर ती गोष्ट त्या ठिकाणी आपल्याला येशू ख्रिस्ताकडे वळवावं, त्याचं सामर्थ्य, त्याचं सार्वभौमत्व, त्याचं वैभवीपणाकडे.
No matter how much you worry,
मग त्या ठिकाणी मग तुम्ही किती चिंता करता या गोष्टीविषयी चिंता करू नका.
यू कॅनॉट एड वन मोर हेअर ऑन युअर हेड इव्हन इफ यू ट्राय.
तर त्या ठिकाणी तुम्ही किती प्रयत्न केला तरी देखील तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये जे केस आहे त्यामध्ये एक केस वाढवू शकत
नाही. हा मॅच यू वॉर यू कॅनॉट एड वन इंच टू युअर हार्ट इव्हन इफ यू ट्राय.
आणि मग जरी त्या ठिकाणी तुम्ही किती चिंता केली तरी देखील तुम्ही तुमची उंची इंचवर देखील वाढवू शकत नाही.
बी कंटेंट इन द वे गॉड हॅज मेड यू. बी कंटेंट इन व्हॉट गॉड प्रोव्हाइड फॉर यू. ट्रस्ट हिम.
आणि मग जे काही देव तुम्हाला पुरवतो, जे कशा प्रकारे देवाने तुम्हाला बनवलेलं आहे त्यामध्ये तुम्ही तृप्त असा.
जॉर्ज म्युलर सेड द फॉलोइंग.
जॉर्ज म्युलर जे आहे ते अशा रीतीने म्हणतात.
ही सेड द बिगिनिंग ऑफ एन्झायटी.
आणि ते म्हणतात की चिंतेची सुरुवात जी आहे
इज द एंड ऑफ फेथ.
तर तो त्या ठिकाणी विश्वासाचा शेवट आहे.
Write that down. The beginning of anxiety is the end of faith.
आणि मग चिंतेची सुरुवात विश्वासाचा शेवट आहे.
The beginning of true faith is the end of anxiety.
परंतु खऱ्या विश्वासाची सुरुवात ही चिंतेचा शेवट आहे.
What he's saying is the remedy for all of our worries is trusting God, no?
आणि मग त्या ठिकाणी त्यांना सांगण्याचा अर्थ हाच आहे की आपल्या प्रत्येक चिंतेसाठी देव हा उपाय आहे.
As soon as we start to feel anxious, we need to stop thinking about our troubles and our small little bubble that we've created around ourselves and turn to God who is able.
आणि मग या ठिकाणी आपण ज्यावेळेस समस्येतून जातो किंवा चिंतेत असतो त्यावेळेस आपण चिंता करत बसण्याऐवजी जे आपण स्वतःकरिता मर्यादित अशा गोष्टी या बनवून ठेवल्या आहेत त्याकडे वळण्याऐवजी देवाकडे आपण वळावं.
third point.
Tisra mudda.
The application.
Lagu karan.
Here in verse 29-24, we see the order to avoid anxiety.
आणि वचन 29-34 मध्ये आपल्याला त्या ठिकाणी एक यादी पाहावयास मिळते जी आपल्याला दाखवून देते की कशा रीतीने आपण चिंतेपासून दूर राहावं.
And the first step is to seek the kingdom of God.
आणि पहिली पायरी आपण पाहतो की आपण देवाचं राज्य मिळवण्यासाठी झटणं गरजेचं आहे.
Look at verse 29 and 30.
आणि वचन 29 आणि 30 हे बघा.
Do not seek what you are to drink. Don't be worried. For the nations, the Gentiles, the pagan unbelievers seek after these things.
तसेच काय खावे किंवा काय प्यावे याच्या मागे लागू नका अथवा मनात अस्वस्थ राहू नका, कारण जगातील राष्ट्र या सर्व गोष्टी मिळवण्याची धडपड करीतात.
आणि लिसन टू दिस वर्ड्स, अँड युअर फादर नोज दॅट यू नीड देम.
आणि मग येशू ख्रिस्त काय म्हणतो हे बघा, परंतु तुम्हाला त्यांची गरज आहे हे तुमच्या पित्याला ठाऊक आहे.
लुक एट दॅट वर्स, अंडरलाइन इट फर्स्ट, पेगन डोंट हॅव फेथ. ओके,
आणि मग या गोष्टीविषयी तुम्ही अधोरेखित करू शकता वचन 30 मध्ये की जे जगातील राष्ट्र जे मूर्तीपूजक आहे ते विश्वास ठेवत
नाही. Pagans are the ones who are worried, who are anxious about looking after themselves because they don't know God.
आणि मग जगातील राष्ट्र जे आहे ते त्या ठिकाणी या गोष्टीविषयी धडपडतात कारण की त्यांना देव माहित नाहीये.
Jesus is saying, pause for a second here.
परंतु येशू ख्रिस्त त्या ठिकाणी त्यांना सांगत आहे,
रिमेंबर गॉड इज युअर फादर,
देव त्या ठिकाणी तुमचा पिता आहे.
द लॉर्ड इज टीचिंग अस डॉक्ट्रिन हियर.
आणि मग देव येशू ख्रिस्त जो आहे तो आपल्याला एक सिद्धांत या ठिकाणी शिकवत आहे.
जीसस इज टीचिंग टू अस.
येशू ख्रिस्त आपल्याशी बोलत आहे, आपल्याला शिकवत आहे.
दिस इज द डॉक्ट्रिन ऑफ द फादरहुड ऑफ गॉड.
आणि या ठिकाणी देव पित्याचा जो सिद्धांत आहे त्याविषयी आपल्याला येशू ख्रिस्त या वचनामध्ये शिकवत आहे.
डू यू बिलीव्ह गॉड इज युअर फादर?
मग त्या ठिकाणी तुम्ही देव हा तुमचा पिता आहे याच्यावर विश्वास.
Jesus is saying, think about this. Good fathers care for their children, isn't it? They worry about what they eat, isn't
it?
A good father cares about what their children wear, isn't it? Good fathers care whether their children have a place to sleep at night.
आणि मग चांगला पिता त्या ठिकाणी या गोष्टीविषयीची काळजी करतो की त्याच्या मुलाला झोपायला चांगली जागा आहे की नाही.
Do we believe God is good?
मग तुम्ही हा विश्वास ठेवता का देव हा चांगला आहे?
Do we believe it?
मग या विषयावर आपण विश्वास ठेवतो का?
God is our father. He is a good God.
की तो देव आपला पिता आहे आणि तो एक चांगला पिता आहे.
Jesus is saying, meditate on this.
आणि येशू ख्रिस्त म्हणत आहे या गोष्टीवर तुम्ही मनन करा.
Meditate on truth.
सत्यावर तुम्ही मनन करा.
Worry and anxiety are lies from the devil.
आणि मग चिंता किंवा काळजी ह्या सर्व खोट्या गोष्टी ज्या आहे त्या सैतानाकडून आहे.
Don't believe his lies. Believe truth. Believe God.
म्हणजे सैतानाच्या ज्या खोट्या गोष्टी आहे त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका, तर देव जो आपला पिता आहे त्याच्यावर तुम्ही विश्वास.
Look at the last words of that verse. Your father knows that you need these things. He knows everything, folks.
आणि वचन तिसचा दुसरा भाग बघा आणि त्या ठिकाणी वचन आपल्याला सांगतं, परंतु तुम्हाला त्यांची गरज आहे हे तुमच्या पित्याला ठाऊक आहे. आणि वचन आपल्याला सांगतं की त्याला आपल्या गोष्टी काय हव्या आहे त्या चांगल्या रीतीने माहित आहे.
We've seen in the previous passage, he knows how many hairs we have in our head.
आणि मग मागच्या दुसऱ्यामध्ये आपण पाहिलं की आपल्या डोक्यामध्ये किती केस आहे हे देखील त्याला माहित आहे.
The Lord knows the desires of your heart.
आणि एवढंच नव्हे तर तुमच्या अंतःकरणाची इच्छा काय आहे ही देखील त्याला माहित आहे.
The meditate on the doctrine of the fatherhood of God.
म्हणून येशू ख्रिस्त म्हणत आहे की देव पिता जो देव तुमचा जो पिता आहे त्याची जो सिद्धांत आहे त्याची तुम्ही मनन करा.
Meditate on the goodness of God.
देवाचा चांगलेपणा जो आहे त्याच्यावर तुम्ही मनन करा.
Preach to yourself when you feel the anxieties and the worries of the world taking your joy away.
आणि ज्यावेळेस जगातल्या चिंता किंवा काळजी तुमचा आनंद तुमच्यापासून हेरावून घेत आहात त्यावेळेस तुम्ही देव पित्याविषयी त्या ठिकाणी त्या सिद्धांतावर मनन करा.
We have to believe these things first.
आणि मग या सर्व सत्यावर आपल्याला विश्वास ठेवणं गरजेचं आहे.
The Lord saying, you have to have faith in me.
आणि म्हणून त्या ठिकाणी प्रभू म्हणत आहे की माझ्यावर तुम्ही विश्वास करणं गरजेचं आहे.
He's telling us to fight our covetousness with this truth of God that he cares for his children.
आणि येशू ख्रिस्त त्या ठिकाणी आपल्याला सांगत आहे की आपल्या लोभीपणाचं पाप जे आहे त्याच्याशी आपण झगडा करू शकतो या सिद्धांतावर मनन केल्याच्या द्वारे की देव हा आपला पिता आहे, चांगला आहे.
That is why we emphasize the scripture so much. We need to study them. We need to meditate on them. We need to come together, encourage each other to focus again and again on the truths from the scriptures.
आणि मग त्याच कारणामुळे आपण आपला भर वचनांवर देतो, कारण की त्यामध्ये सत्य आहे, त्याच्यावर मनन करणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस एकमेकांना त्या ठिकाणी प्रोत्साहनाची गरज आहे, त्यावेळेस आपण या वचनांच्या द्वारे त्यांना प्रोत्साहन करणं गरजेचं आहे, कारण की देवाचं सत्य या ठिकाणी आहे.
And then the Lord gives us a solution to our coveting.
आणि मग त्या ठिकाणी देव आपलं जो लोभीपणा आहे त्यावर उपाय देत आहे आपल्याला.
Look at verse 31 and 32.
आणि वचन 31 आणि 32 बघा.
Instead of worrying, instead of seeking what you ought to eat and drink, being all caught up in getting the things that you need, instead seek his kingdom, for it is your father's good pleasure to give you the kingdom.
म्हणून तसे काय खावे किंवा काय प्यावे याच्या मागे लागू नका अथवा मनात अस्वस्थ राहू नका. तर तुम्ही त्याचे राज्य मिळवण्यासाठी म्हणजे त्याबरोबर ह्याही गोष्टी तुम्हाला मिळतील.
See what Jesus is doing here.
आणि मग या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की येशू ख्रिस्त काय करत आहे.
He's telling us that the problem is not that we are desiring things, we're desiring the wrong thing.
आणि मग येशू ख्रिस्त त्या ठिकाणी त्यांना दाखवून देत आहे की तुम्ही तुमची समस्या ही नाहीये की तुम्ही कोणत्या त्या ठिकाणी काय इच्छा धरताय, परंतु तुम्ही तुमची समस्या ही आहे की तुम्ही चुकीच्या गोष्टींविषयी इच्छा
धरताय. वी आर नॉट आस्किंग फॉर इनफ.
आणि मग त्या ठिकाणी तो हे सांगत आहे की आपण पुरेशा गोष्टींकरिता मागत नाही.
वी सेट आवर हार्ट्स ऑन थिंग्स दैट आर स्मॉल and insignificant.
आणि मग त्या ठिकाणी येशू ख्रिस्त सांगत आहे की तुम्ही तुमचे अंतःकरणे हे छोट्या गोष्टींवर आणि ज्या देवासमोर महत्वाच्या नाही आहेत त्या गोष्टींवर तुम्ही तुमचे अंतःकरणे केंद्रित केलेले
आहे. hearts on temporary things that will pass away and will never satisfy our souls.
आणि मग येशू ख्रिस्त म्हणत आहे की तुम्ही तुमचे अंतःकरणे ह्या गोष्टींवर ज्या तात्पुरत्या गोष्टी आहेत त्यावर तुम्ही लावून ठेवलेलं आहे आणि त्या गोष्टी तुमच्या आत्म्याला कधीच तृप्त करणार नाही.
वी सीक आवर जॉय अँड आवर सॅटिस्फॅक्शन इन द क्रिएटेड थिंग्स रादर दॅन द क्रिएटर.
मग या ठिकाणी समस्या ही आहे की आपण आपले अंतःकरणे ही ज्या निर्मिलेल्या गोष्टी आहेत त्यावर केंद्रित केलेली आहे. ज्यावेळेस आपण आपलं लक्ष हे निर्मितीवर केंद्रित करणं
गरजेचं. लॉर्ड इज टेलिंग अस इट इज आवर फादर्स will and good pleasure to give us the kingdom first.
आणि मग या ठिकाणी आपण पाहतो की आपल्या पित्याची इच्छा आहे की त्याने आपल्याला ही राष्ट्र द्यावी.
C.S. Lewis, he said, our problem is not that we want too much.
आणि मग C.S. Lewis जे आहे ते अशा रीतीने म्हणतात की आपली समस्या ही नाहीये की आपल्याला भरपूर हवा आहे.
It's that we're satisfied with too little.
की जेणेकरून आपण जे आपल्याकडे छोटस आहे त्यामध्ये तृप्त असावं.
Now we want to Mercedes Benz.
आणि मग आपल्याला त्या ठिकाणी मर्सिडीज बेंझ हवी आहे.
नाही सम यू डू आय आम नॉट शुअर इफ आय डू बट मेबी आय डू. वी वांट अ मर्सिडीज बेंझ बट द लॉर्ड वांट्स टू गिव अस द किंगडम.
आणि मग आपल्याला फक्त एक मर्सिडीज बेंझ पाहिजे, परंतु देव या ठिकाणी म्हणत आहे की त्याला आपल्याला राष्ट्र द्यायचे आहे.
वी वांट अ बिगर अँड नायसर अपार्टमेंट अँड द लॉर्ड सेज आय विल गिव यू माय किंगडम.
आणि मग आपल्याला एक मोठं प्रकारे आपल्याला एक अपार्टमेंट हवा आहे, परंतु देव म्हणत आहे की मी तुम्हाला माझं राज्य देणार आहे.
मे बी यू वॉन्ट अ स्मॉट हजबंड ओर अ बेटर लुकिंग वाइफ अँड द लॉर्ड सेज आय विल गिव यू माय किंगडम.
आणि मग त्या ठिकाणी तुम्ही हा विचार करत आहे की मला एक चांगला सुंदर नवरा मिळावा किंवा मला एक सुंदर पत्नी मिळावी, परंतु देव म्हणत आहे मी तुम्हाला राष्ट्र देत आहे.
यू वॉन्ट थिंग टू बी मोर इम्पॉर्टन्स अँड हॅव अ बेटर सॅलरी अँड द लॉर्ड सेज आय वॉन्ट टू गिव यू माय किंगडम.
आणि मग त्या ठिकाणी तुम्ही म्हणत असाल की मला एक सुंदर अशा प्रकारचा जॉब असावा ज्यातून मला चांगला पगार मिळेल, परंतु देव म्हणत आहे की मी तुम्हाला माझं राष्ट्र देत आहे.
The Lord wants to give us far more than we've actually set our hearts upon.
आणि मग ज्या गोष्टीवर आपण आपलं अंतकरण केंद्रित केलेलं आहे त्यापेक्षा अति मोठं असं काहीतरी देवाला आपल्याला द्यायचं.
Make sure you want what God wants for you.
आणि मग देव त्या ठिकाणी म्हणत आहे की देवानं तुम्हाला काय द्यायचं आहे त्या गोष्टीविषयी तुम्ही त्या ठिकाणी तुमची इच्छा बाळगा.
Not be satisfied with anything less because that will never please and satisfy your soul.
आणि मग जे काही त्या ठिकाणी ज्या कमी प्रकारच्या गोष्टी आहेत त्या मिळवण्यासाठी तुम्ही झटू नका, कारण की त्या तुमच्या आत्म्याला कधीही तृप्त करणार नाहीत.
Here's how we fight covetousness.
आणि मग अशा रीतीने या ठिकाणी आपण पाहू शकतो की कशा रीतीने आपण आपल्या लोभीपणाच्या पापाशी
लढू शकतो. आणि
वचन 31 मध्ये तो आपल्याला सांगतो.
This is a promise. You can underline this promise.
आणि मग हे एक अभिवचन आहे जे तुम्ही त्या ठिकाणी अधोरेखित करू शकता.
Read this promise in times of worry.
मग हे अभिवचन तुम्ही त्या ठिकाणी त्यावेळेस वाचा ज्यावेळेस तुम्ही तुमच्या समस्येमध्ये असाल.
Things will be added to you. Seek first the kingdom and all these things will be added to you.
तर तुम्ही त्याचे राज्य मिळवण्यास थाटा म्हणजे त्याबरोबर ह्याही गोष्टी तुम्हाला मिळते.
The Lord is making a promise to those who seek the kingdom.
आणि मग देव त्या ठिकाणी त्यांच्याशी अभिवचन करत आहे जे त्याचं राज्य मिळवण्यासाठी झटत आहे.
The Lord is saying, if you seek my kingdom, I will supply all your needs.
आणि मग देव त्या ठिकाणी येशू ख्रिस्त म्हणत आहे की जर तुम्ही माझं राज्य मिळवण्याचा प्रयत्न केला तर या सर्व गोष्टी मी तुम्हाला पुरवेल.
Look with me, if you would, quickly in Philippians chapter 4.
Philippians पत्र आहे तर चौथ्या अध्यायाकडे वळा.
The Apostle Paul said the same thing.
आणि प्रेषित पाऊल देखील तीच गोष्ट या ठिकाणी म्हणत आहे.
माय गॉड वर्स 19 फिलिपियन्स 4:19 माय गॉड विल सप्लाय एव्हरी नीड ऑफ युअर्स अकॉर्डिंग टू हिज रिचेस इन ग्लोरी इन ख्राइस्ट जीसस.
माझा देव आपल्या संपत्तीनुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठाई गौरवाच्या द्वारे पुरवेल.
Look at Romans 8:32.
रोमकारपत्र याचा 8वा अध्याय आणि वचन 32 ते बघा.
He who did not spare his own son, but delivered him up for us all, how will he not with him freely give us all things?
ज्याने आपल्या स्वतःच्या पुत्रास राखून न ठेवता त्याला आपल्या सर्वाकरिता समर्पण केले त्या तो त्याच्याबरोबर आपल्याला सर्व काही कसे देणार नाही.
This is a promise for us.
आणि हे अभिवचन आहे नाही का.
And Jesus is saying, believe the promise.
आणि येशू ख्रिस्त या ठिकाणी म्हणत आहे की अभिवचनांवर तुम्ही विश्वास ठेवा.
And then the conclusion is here in verse 33 and 34. This is really the climax here.
आणि वचन 33 आणि 34 मध्ये आपल्याला त्या ठिकाणी सर्व गोष्टीचा सारांश पाहावयास मिळतो.
The Lord gives us a challenge to those who don't want to be covetousness, struggle with this life of coveting.
आणि मग या ठिकाणी वचन 33 आणि 34 मध्ये येशू ख्रिस्त त्या लोकांसाठी बोलत आहे जे त्या लोभीपणाच्या पापामध्ये आहे.
Okay, verse 33. Sell your possessions and give it to the needy. Provide yourself with money bags that do not grow old, with the treasure in the heavens that does not fail. For where your treasure is, there will your heart be also.
आणि येशू ख्रिस्त या ठिकाणी उपाय देत आहे लोभीपणाच्या पापापासून सुटण्याकरिता. तो म्हणत आहे जे तुमचे आहे ते विकून दानधर्म करा, तसे स्वर्गातील अक्षय धनाचे जीर्ण न होणाऱ्या थैल्या आपणासाठी करून ठेवा. तिथे चोर येत नाही व कसर लागत नाही, कारण जेथे तुमचे धन आहे तेथे तुमचे मनही लागेल.
The Lord saying, here's the last step.
आणि मग येशू ख्रिस्त म्हणत आहे इथे आता शेवटची पायरी आहे.
To defeat coveting.
की जेणेकरून तुम्ही त्या ठिकाणी लोभीपणाच्या पापाचा पराभव करू शकता.
And write this down.
आणि हे तुम्ही लिहून घ्या.
You need to be generous.
आणि मग या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी एक औदर्याने देणारा व्यक्ती बनणं गरजेचं आहे.
Be generous with what you already have.
जे तुमच्याकडे आहे त्यामध्ये तुम्ही औदर्याने ते देणारं बना.
If you are always preoccupied with what you don't have, you will never give, and that's a problem for us.
आणि मग जर तुम्ही स्वतःला त्या ठिकाणी जी गोष्ट तुमच्याकडे नाही तिच्याकरिता स्वतःला तुम्ही अवघरच भरून ठेवलेलं असेल तर मग तुमच्याकडे जे आहे ते तुम्हाला देता येणार नाही.
You are always preoccupied with things you don't want, that you don't have, that is covetousness.
आणि मग ज्या गोष्टी तुमच्याकडे नाही आहे त्या गोष्टी मिळवण्याकरिता स्वतःला तुम्ही देऊ केलेला आहे त्याचा अर्थ म्हणजे लोभीपणा होय.
So the Lord saying, be generous, give the things that you have.
आणि मग प्रभू या ठिकाणी आपल्याला सांगत आहे की देण्यामध्ये आपण औदर्य बाळगणं गरजेचं आहे. जे आपल्याकडे आहे ते तुम्ही द्या.
Believe what God has said in His Word.
मग या ठिकाणी त्याच्या वचनामध्ये देव काय म्हणत आहे त्याच्यावर विश्वास ठेवा.
Make sure that you really want His kingdom.
या गोष्टीविषयी तुम्ही खात्री करून घ्या की खरोखर तुम्हाला त्याचं राज्य हवं आहे.
Believe God's promises.
देवाच्या अभिवचनांवर विश्वास ठेवा.
And then these struggles will fade away.
मग तुमची जे समस्या आहे त्या नक्कीच त्या ठिकाणी निघून जातील.
When you find joy in giving.
ज्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी दानधर्म करण्यामध्ये आनंद होईल.
And all these things are in vain if the Spirit of God is not working this gospel truth into our hearts.
आणि मग ह्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी व्यर्थ असेल जर सुवार्तेचं कार्य पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतकरणामध्ये होत नसेल.
रिमेंबर द इश्यू ऑफ कॅबिटिंग इज रिअली व्हॉट वी वॉन्ट मोर, इज्नट.
आणि मग लोभीपणाची जी समस्या आहे ती ही आहे की जे आपल्याकडे आहे त्यापेक्षा अधिक आपल्याला हवा आहे.
मॅर इज अ स्ट्रगल दॅट एडम अँड ईव्ह फेस्ड इन द गार्डन ऑफ इडन.
आणि मग ती समस्या त्या ठिकाणी येदेन बागेमध्ये आदम आणि हवेने त्या ठिकाणी बघितले.
व्हॉट डू वी वॉन्ट मोर, डू वी वॉन्ट गॉड ओर डू वी वॉन्ट दिस पीस ऑफ फ्रूट.
आणि मग आपल्याला काय जास्त हवा आहे, आपल्याला देव हवा आहे का एक त्या फळाचा तुकडा आपल्याला हवा आहे.
डू वी वॉन्ट गॉड ओर डू वी वॉन्ट नॉलेज.
आपल्याला देव हवा आहे की आपल्याला ज्ञान हवं आहे.
वी नो ईव्ह चोज द पीस ऑफ फ्रूट.
आणि आपण पाहतो की हवेने एका छोट्याशा फळाची त्या ठिकाणी अपेक्षा धरली.
वी नो एडम फॉलोड.
आणि आपण पाहतो की आदम त्याच्या मागे गेला.
And that's what happens every time we covet.
आणि मग तीच गोष्ट आपल्या जीवनामध्ये देखील घडते ज्या ज्या वेळेस आपण लोभ धरतो.
And it's only the gospel that can break this power of sin that reigns in our body.
आणि मग आपल्या जीवनामध्ये किंवा आपल्या शरीरामध्ये जे पाप, जे लोभीपणाचे पाप आहे ते फक्त त्या ठिकाणी तेव्हाच त्या ठिकाणी त्याचा पराभव होऊ शकतो. आणि ते म्हणजे
सुवार्तेचे the gospel that can set us free from worshipping the apple, the created thing, to worshipping the creator.
आणि मग फक्त सुवार्ता त्या ठिकाणी आपल्याला त्या फळाची आराधना करण्यापासून थांबू शकतो आणि जो खरा देव आहे त्याची भक्ती करण्याकरिता सहाय्य करू शकतो.
We need the gospel preached to us. We need to preach the gospel to ourselves every day.
आणि मग सुवार्ता ही आपल्या स्वतःला रोज रोज आपल्याला सांगणं गरजेचे आहे.
So that we seek the kingdom of God.
जेणेकरून आपण देवाचं राज्य मिळवण्याचा प्रयत्न करू.
And the Lord is saying it's easy to tell where someone's heart is.
आणि मग नक्कीच त्या ठिकाणी सहज सोपं आहे कोणाचं अंतकरण कुठे आहे हे सांगणं.
And he concludes with this.
आणि त्याच्याविषयी तो त्या ठिकाणी थांबवत आहे.
It's wherever you are putting your treasure.
आणि मग तो सांगत आहे की तुमचं मन तिथे आहे जिथे तुमचं धन आहे.
What do you invest in the most?
कशामध्ये तुम्ही त्या ठिकाणी भरपूर रीतीने गुंतवणूक करता आहात.
We spend crores and crores on things, on people, and how much do we give to God?
आणि मग तुम्ही करोड आणि करोड त्या ठिकाणी एखाद्या गोष्टीमध्ये गुंतवत आहात किंवा लोकांमध्ये गुंतवत आहात, परंतु देवाला तुम्ही किती देत आहात?
When our heart is in the right place.
ज्यावेळेस आपलं अंतकरण हे योग्य ठिकाणी असेल,
our treasures will end up in the right place as well.
त्या ठिकाणी आपलं धन देखील योग्य ठिकाणी येऊन थांबेल.
So here's a few questions as we close.
आणि मग या ठिकाणी थांबण्यापूर्वी काही प्रश्न आहेत जे आपण बघूया.
Do you care more about God than anything in this world?
आणि मग तुम्ही देवाविषयी जास्त काळजी करतात का या जगातल्या गोष्टींपेक्षा?
Do you care about the souls of others and the souls of the soul of yourself more than the treasures and the spoils of this life?
आणि मग त्या ठिकाणी तुम्ही इतरांच्या आत्मा किंवा स्वतःच्या आत्म्याविषयी जास्त काळजी करतात की जे धन संपत्ती किंवा ज्या जगातल्या गोष्टी आहेत, ज्या नाशवंत गोष्टी आहेत त्याच्याविषयी तुम्ही जास्त काळजी?
Do you long to see the gospel advance in your heart and in the hearts of others?
आणि मग तुम्ही या गोष्टीविषयी स्वतःला झुकून देत आहात का की तुमच्या अंतकरणामध्ये सुवार्ता ही वाढावी किंवा इतरांच्या अंतकरणामध्ये सुवार्ता वाढावी?
Do you desire to see the kingdom of God advance?
आणि मग तुमच्या मध्ये ही इच्छा आहे का देवाचं राज्य वाढावं?
Do you long to see the glory of God displayed throughout Nashik, throughout India?
तुम्ही स्वतःला या गोष्टीविषयी दिवू केलेला आहे का की देवाचं गौरव हे नाशिक मध्ये आणि संपूर्ण भारतामध्ये दिसून यावं?
What are the things you care most about?
आणि मग अशी कोणती गोष्ट आहे ज्याविषयी तुम्ही अधिक काळजी किंवा चिंतित
करता?
आणि मग सुवार्ता ही गोष्ट आपल्या जीवनामध्ये सरळ करू शकते.
If we willing to believe.
जर आपण त्या ठिकाणी तिच्यावर विश्वास ठेवला तर.
Father, we thank you for your word today.
Pitaya, yave sami tula dhanyavad deti vachana baddal.